आज आपण बघणार आहोत की राजयोगामध्ये आपल्या आत्म्याचा संबंध परमात्माशी लावला पाहिजे. आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन यालाच राजयोग म्हणतात. परंतु आज आपण बघणार आहोत आत्मा म्हणजे काय. काल आपण बघितलं की राजयोगाचा अर्थ काय आहे. आज आहे राजयोगामध्ये आत्मा म्हणजे काय. आपण दिवसभरामध्ये मी शब्द अनेक अनेक वेळेला बोलतो की मी मोठा आहे, मी छोटा आहे, मी गरीब आहे, मी सावकार आहे. परंतु वास्तव मध्ये मी बोलणारा कोण आहे. मी हा शब्द उच्चारण करणारी कोण आहे. जसं बघा आपला हात आहे तर आपण बोलतो माझा हात आहे. आपण हे नाही बोलत की मी हात आहे. आपण हे बोलतो माझा हात आहे. माझं डोकं दुखतंय पण आपण हे नाही बोलत की मी डोकं दुखतोय. माझा हात आहे, माझं डोकं आहे, मी डोकं नाही. माझे पाय आहे, मी पाय नाही. मग मी डोकं नाही, मी हात नाही, मी पाय नाही, मग मी बोलणारी कोण आहे आतमध्ये. आणि मी शब्द आपण अनेक अनेक वेळेला दिवसभरामध्ये बोलत असतो. तो वास्तव मध्ये मी बोलणारी एक चैतन्य अजर अमर अविनाशी आत्मा आहे. आणि मी आत्मा ही ज्योती बिंदू स्वरूप आहे. जसे आकाशामध्ये चांदण्या चमचमतात त्याप्रमाणे आत्मा आपल्या शरीरामध्ये भ्रुकुटीच्या मध्यभागी आपली आत्मा विराजमान आहे. ही आत्मा मन बुद्धी आणि संस्कार ह्या तीन गोष्टींनी बनली आहे. आत्माचे ओरिजिनल संस्कार जे आहेत ते सात आहे. आत्म्याचे ओरिजिनल संस्कार सात आहेत. ते आहेत शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शक्ती स्वरूप, पवित्र स्वरूप आणि ज्ञान स्वरूप. हे सात गुण आत्म्याचे ओरिजिनल क्वालिटी आहे. आणि हे सात गुणच आज मनुष्याला आवश्यक आहे. आपल्या आत्म्याला शांतीची आवश्यकता असते, प्रेमाची आवश्यकता आहे, सुखाची आवश्यकता असते, आनंदाची आवश्यकता असते, शक्तीची, पवित्रताची, ह्या सात गुणांची आवश्यकता असते. जसं बघा आपलं शरीर पाच महातत्वांनी पंचतत्वांनी बनलं आहे. वायू आपल्याला हवा असतो. जरा काही आपल्याला थोडा वायू प्राणवायू कुठे कमी पडला तर आपल्याला एकदम सफोकेशन होते. आणि त्याला प्राणवायूच्या ऐवजी कुठलाही वायू चालणार नाही. त्याला शरीराला प्राणवायूच आवश्यक असतो. आपल्या शरीरामध्ये पाण्याची पाणी असते. त्यामुळे तो पाण्याची त्याला कमी जर पडली लेवल तर तो लगेच त्याला तहान लागते. आणि पाणी तो किती पितो मनुष्य, जोपर्यंत पाण्याची लेवल त्याची बरोबर येत नाही तोपर्यंत त्याची तहान भागत नाही. पाण्याच्या ऐवजी जर त्याला पेट्रोल केरोसिन दिलं तर ते काही चालणार नाही. मनुष्य शरीराला पाणीच हवं असतं. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याची सात गुण जे आहेत, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, पवित्र स्वरूप, शक्ती स्वरूप, हे जे गुण आहेत, हे गुण आपल्याला अति आवश्यक आहे. आणि ह्या गुणांपैकी जी काही कमी पडली तर मनुष्य अशांत होतो. जर त्याला शांतीची कमी पडली तर मनुष्य बोलतो की मला काही नसलं तरी चालेल, पण माझ्या जीवनामध्ये शांती हवी आहे, मला प्रेम हवं आहे. त्याला जर कोणी प्रेमाने बघितलं नाही, स्नेहाची दृष्टी जर मिळाली नाही, तर तो बेचैन होतो. त्यानंतर मनुष्य आत्माला पवित्रतेची जरूर आहे. पवित्रता आत्म्याचा स्वधर्म आहे. जिथे स्वच्छता आहे, पवित्रता आहे, तिथे त्याचं मन रमण होत असतं, त्याच्या मनाला शुद्धी वाटत असते. त्याचप्रमाणे आत्म्याचा गुण हा आनंद आहे. आनंद तो मग मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो. मनुष्य आजचा मानव आनंद मिळवण्यासाठी भौतिक वस्तू, वैभव, पदार्थांचा आधार घेतो. त्याला वाटतं की ह्या भौतिक वस्तू जर माझ्याकडे सगळ्या असतील तर माझं जीवन आनंदी बनेल. परंतु असं नाही आहे. जर आपल्या जवळ भौतिक वस्तू असुर असल्या पण मनामध्ये जर शांती नाही तर त्या वस्तूंचा काहीही उपयोग नाही. परंतु आपल्या जीवनातल्या श्रेष्ठ कर्माने आपण आनंद भोगू शकतो. आणि आज जो काही आनंद आपल्याला मिळतोय, समजा आज आपल्या घरामध्ये सर्व भौतिक सुखसोयी आहेत, परंतु तो आनंद अल्पकालचा आनंद आहे. आज भौतिक सुख आहे तर लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणून आज आपण तो आनंद घेऊ शकतो. परंतु जर उद्या ही इलेक्ट्रिसिटी बंद पडली तर तो आनंद आपल्याला समाप्त होतो. परंतु खरा आनंद आत्म्याचा कशात आहे? तो ईश्वराच्या ध्यानात आहे. आपल्या गुणांमध्ये आनंद आहे आणि त्याची आज गरज आहे. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये शक्तीची आवश्यकता असते, कारण की आत्माचा स्वधर्म शक्ती स्वरूप आहे. शक्ती स्वरूप अर्थात कुठल्याही कामामध्ये मनुष्य ज्या वेळेला विचार करतो की मला हे काम करायचंच आहे, तेव्हा तो जरूर ते काम करून ठेवतो. म्हणून म्हणतात ना की माझ्या मनात फक्त आलं पाहिजे की हे काम करायचं, तेव्हा मी जरूर करेल. म्हणजे आत्मा ही शक्ती स्वरूप आहे. आज जगामध्ये सेवन वंडर्स आहेत, परंतु ह्या सेवन वंडर्सला बनविणारी कोण आहे? ती आत्मा आहे. आज संसारमध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन किती सूक्ष्म आहे, परंतु ह्या सूक्ष्म वस्तूंना सुद्धा आपण मायक्रोस्कोपच्या द्वारे बघू शकतो. परंतु त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आत्मा आहे. आणि म्हटलं जातं जेवढी सूक्ष्म वस्तू असते तेवढी तिच्यामध्ये शक्ती जास्त असते. तर आपल्या आत्म्यामध्ये सर्व शक्तींचा स्रोत आहे. आत्म्यामध्ये सर्व शक्ती भरलेल्या आहेत आणि म्हणूनच आपली जी आत्मा आहे ती शांती, शक्ती, प्रेम, सहयोग, सेवा आदी गुणांनी भरलेली आहे. त्याच्यामध्ये हे मुख्य 7 गुण आहे. तर ह्या 7 गुणांनी आपली आत्मा भरली आहे, म्हणून इंद्रधनुष्यांचे 7 रंग असतात. 7च रंग का? कारण की आपल्या आत्म्याचे मुख्य गुण 7 आहे. भागवत सप्ताह पण आपण जो ठेवतो तो सुद्धा 7 दिवसाचा आहे. तर 7 रंगाने अर्थात 7 गुणाने आपली आत्मा ही परिपूर्ण आहे. जेव्हा हे 7 गुण आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपली आत्मा ही सतोप्रधान बनते. म्हणून बघा, म्हटलं जातं सतोप्रधान. सतोप्रधान अर्थात आत्म्यामध्ये सात्विकता येते आणि ही सात्विकता परमात्मा येऊन आपल्यामध्ये भरतात. तर राजयोगाने आपण आत्मा सात्विक बनली जाते. त्यानंतर आपली जी आत्मा आहे ती अजर, अमर, अविनाशी आहे. आत्मा कधीही मरत नाही, आत्मा कधीही जळत नाही, आत्मा कधी कुठल्याही शस्त्राने ती मारली जात नाही. आत्मा अमर आहे. मग अशी ही आत्मा आपल्या या शरीरामध्ये आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी भ्रुकुटी मध्ये बसली आहे. एकदा जापानमध्ये सगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं की आपण आत्म्याला बघूया. त्यांनी एका काचीच्या पेटीमध्ये एका मनुष्याला ठेवलं की जो मनुष्य आता 5-7 मिनिटाने शरीर सोडणार आहे. अशा व्यक्तीला त्यांनी काचीच्या पेटीमध्ये ठेवलं आणि त्या पेटीच्या आजूबाजूला सर्व डॉक्टर्स दुर्बीण घेऊन उभे राहिले. त्या काचीच्या पेटीला एकदम पूर्णपणे पॅक केलं होतं, एक कण मात्र ही बाहेर जायला जागा नव्हती. आणि सर्व जण दुर्बीण घेऊन उभे होते की आपण आत्म्याला बघूया, आत्मा कशी जाते. त्या वेळेला जेव्हा ते सगळेजण उभे राहिले, 5 मिनिट झाले, 6 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, पण मनुष्य तो होता त्याची आत्मा निघून गेली आणि ते शोधत बसले की आत्मा कुठून गेली, काय गेली, परंतु त्यांना दिसलं नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी पेटीला चाही बाजूने बघितलं तर एका बाजूने काचेच्या पेटीला तडा गेला होता. म्हणजे आत्मा इतकी शक्तिशाली आहे, इतकी बलशाली आहे कि ते एका सेकंदामध्ये कशालाही पार करून कितीही भिंती असोत, किती कॉन्क्रीट असो, कितीही प्रकारचं आवरण असो, त्या सर्व आवरणाला पार करून एका सेकंदात ती पार उडत असते. अर्थात आत्मा खूप शक्तिशाली आहे. त्यानंतर एकदा पुन्हा त्या डॉक्टरांनी आत्म्याचा शोध घेण्याचा विचार केला. त्यांनी मनुष्याच्या खोपडीला पूर्णपणे उघडलं आणि त्यांनी विचार केला की ह्या खोपडीमध्ये आत्मा कुठे राहते. तेव्हा त्यांना त्या खोपडीमध्ये सगळ्या प्रकारच्या ग्रंथींचं स्थान मिळालं. छोटा मेंदू, मोठा मेंदूचं स्थान होतं आणि त्याच्यामध्ये एक स्थान असं होतं की ज्याला एक खाचा होता. जसं गावामध्ये बाहेर अंगणामध्ये किंवा दरवाजाच्या बाहेर दिवा लावण्यासाठी एक कोनाड असतं, त्याप्रमाणे आपल्या या खोपडीमध्ये एक खाचा आहे. आणि तो खाचा म्हणजे त्या खाचामध्ये आपली आत्मा बसलेली असते. आत्म्याचं स्थान ते पूर्णपणे सुरक्षित असतं. तिथे आपली आत्मा विराजमान असते. आणि पूर्ण शरीराला ती चालवते. बघा किती कुदरत महान आहे, किती प्रकृती महान आहे की ह्या एवढ्या मोठ्या 60-70 किलो शरीराला एक ज्योतिबिंदू आत्मा चालविते. आणि ज्या वेळेला ही आत्मा ह्या शरीरापासून बाहेर पडते त्यावेळेला हे शरीराला उचलण्यासाठी 4 माणसं सुद्धा कमी पडतात. 4 माणसं ही पूर्ण वेळ त्याला खांदा देऊ शकत नाही. अर्धा एक एक तासाने दुसरे 4 माणसं त्याला खांदा देतात. म्हणजे आपली जी आत्मा आहे ती किती बलशाली आहे. एवढ्या मोठ्या शरीराला आपली आत्मा चालवते. अशी ही आत्मा एक ज्योतिपुंज आहे. आत्मा सर्व शक्तिवान परमेश्वराचे संतान आहे. आत्मा मध्ये हे सर्व गुण ईश्वराने भरलेले आहेत. पुन्हा मी एकदा हे 7 गुण सांगते आणि हे 7 गुण सदैव आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही आठवण करा. शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, ज्ञान स्वरूप, पवित्र स्वरूप आणि शक्ती स्वरूप. हे आपल्या आत्म्याचे 7 गुण आहे. तर राजयोगाचा अभ्यास करण्यासाठी ह्या 7 गुणांना आठवण केलं पाहिजे की माझी आत्मा ह्या 7 गुणाने परिपूर्ण आहे. तर राजयोग याचा अर्थ आहे स्वतःच मन शांत बनवून, ह्या गुणांने परिपूर्ण बनवून परमेश्वराशी जोडणं, ईश्वराशी आपल्या मनाला लावणं आणि त्याच्यासाठी आपल्या स्वतःलाही शक्ती स्वरूप बनविणे अति आवश्यक आहे. असं आपल्या अभ्यासाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकते. तर राजयोग हा आपल्या जीवनाला एक आधारस्तंभ आहे. ज्या वेळेला आपण राजयोगाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपलं जीवन एक सुरक्षित जीवनाचा आपण आनंद घेऊ शकतो आणि ईश्वराशी आपलं मन तन्मयतेने आपण एकाग्र करू शकतो आणि हे एकाग्र मन सर्वांना शांती देते, आनंद देते, प्रेम देते, सुख देते, शक्ती देते. तर खरोखर आपण सर्व भाऊ बहिणी परमेश्वराच्या ध्यानामध्ये राहून राजयोगाचा अभ्यास करूया. ओम शांती.